एका यात्रेचा प्रारंभ। अज्ञाताच्या प्रदेशात एका शोधाचा आरंभ। ह्या वाटेचे प्रवासी संख्येनं फार नाहीत हे खरं, पण हा शोध घेणारे तुम्ही एकटेच आहात असंही नाही। युगानुयुग हा प्रवास सुरू आहे, अगदी कोअहम पासून। मी कोण आहे या कोड्याचा उलगडा व्हावा म्हणून सारी धडपड। ऐहिक सुखाची व्यर्थता लक्षात आली की अंतर्मनात एक दिवा लुकलुकायला लागतो आणि डोळ्यात सगुण साकार रूपदर्शनाची ओढ लागते, आधी एकाला मग दुसऱ्याला। आणि असं करता करता लाखो वारकरी डोळ्यांची निरांजनं तेवती ठेवत सावळ्याच्या प्रेमळ सावलीत विसावण्यासाठी प्रवासाला सुरुवात करतात। त्यानं उदार विठ्ठलानं त्याचं दार आपल्यासाठी मोकळं करावं या एकाच आशेनं।
दर्शनाची ओढ नेत्रा अंतरीची शोधयात्रा अंतरीची शोधयात्रा जनसागर डोलतो जनसागर डोलतो पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा दर्शनाची ओढ नेत्रा तहान भूक हरपली तुझे नाम घेता मुखी तहान भूक हरपली तुझे नाम घेता मुखी सावळ्याची होनी सावळ्याची होनी सावली चालली पंढरयात्रा दर्शनाची ओढ नेत्रा उदार ठसा त्रिभुवनी मुक्तीवरील भक्तिजान उदार ठसा त्रिभुवनी मुक्तीवरील भक्तिजान पुरवादी आसमनी पुरवादी आसमनीची माय बाप बंधुजन दर्शनाची ओढ नेत्रा दर्शनाची ओढ नेत्रा अंतरची शोधयात्रा अंतरिची शोधयात्रा जनसागर डोलतो जनसागर डोलतो पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा पाय चालले चालले पुण्यक्षेत्रा